नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर कदापिही तडजोड होणार नाही, मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात आज मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा विजयी मेळावा मुंबईत वरळी इथं सुरू आहे. या मेळाव्यात ते बोलत होते. कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत 20 वर्षांनंतर हिंदी सक्तीच्या विषयामुळे आपण आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले,
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही.
सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही.
यावेळी मराठीसाठी न्याय मागणं म्हणजे गुंडागिरी नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्र सरकार 2026 हज यात्रेसाठीची अर्ज प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. नवी दिल्लीत हज यात्रेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. सर्व अर्जदारांना वेळेत अर्ज भरावेत असं आवाहन त्यांनी केलं. आगामी हज यात्रेसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरूंसोबत त्यांची एक काळजीवाहक व्यक्ती असणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुरुष आणि महिलांसाठी निवासाची स्वतंत्र सोय करण्याची विनंती सरकारच्या विचाराधीन असल्याचंही ते म्हणाले. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट यूजी 2025 अंतिम निकालांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. एका प्रश्नासाठी अनेक योग्य उत्तरे असू शकतात. राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षेच्या अंतिम उत्तरात या टप्प्यावर हस्तक्षेप करता येणार नाही असं न्यायाधीश P.S. नरसिंहा आणि R. महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा CUET निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जाहीर केला. या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं 4 विषयांमध्ये 100% गुण मिळवले आहेत. देशातली विविध केंद्रीय विद्यापीठं आणि सहभागी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. 13 मे आणि 4 जून अशा 2 टप्प्यांमध्ये झालेल्या परीक्षेसाठी 13,54,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्ताननं वापरलेल्या लष्करी साधनं सामुग्रीतील 81% चीनी बनावटीची होती अशी माहिती भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल R. सिंह यांनी दिली. काल नवी दिल्लीत न्यूज एज मिलिटरी टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात सिंह बोलत होते. राज्यातल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळ ST बसचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. आतापर्यंत 5,21,354 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 3,60,150 विद्यार्थिनींना शाळेत जाऊन पास वितरित करण्यात आले असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसंच अन्य पालखी सोहळ्यांचं पंढरपूर तालुक्यात आगमन झालं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत गेली आहे. भाविकांना दर्शन रांगेत येण्यासाठी फार लांब जाता येऊ नये यासाठी गोपाळपूर हद्दीत मंदिर समितीकडून सुविधा केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. आगामी 2 दिवसात मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10